कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी रेणुका शहाणे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. सर्कसच्या नंतर मग मला सुरभीसाठी ऑडिशन साठी म्हणून बोलावलं. आम्ही गेले ऑडिशन द्यायला. त्याच्या आधी मला 3 पानी बृहदेश्वर मंदिरावर असं क्लिष्ट हिंदीमध्ये त्यांनी लिहून दिलं होतं की हे बायहाट करून तू ऑडिशन दे म्हणून.
हां,
माहिती सगळी बृहदेश्वर मंदिराबद्दल. तर मी अगदी खूपच, मला वाटतं की माझी स्मृती खूप चांगली आहे आणि पाठांतर पण चांगलं होतं म्हणजे शाळेत पासून, तर मला कॉन्फिडन्स होता की मी म्हणू शकेन म्हणून. पण कुठेतरी माहिती नाही ते ऑडिशन, तो मेकअप, प्रवीण म्हणून मेकअप मन होतं, त्यांनी इतका सुंदर मेकअप केला होता माझा आणि ते सगळं मला वातावरण असं कुठेतरी दडपण आलं ग. आणि बृहदेश्वर मंदिरातलं सगळंच बाहेर गेलं डोक्यात, हिंदी बाहेर गेली सगळं. तर पहिली, हा पहिला पॅराग्राफ मी म्हटला, म्हणजे 3 पानी माहितीतला पहिला पॅराग्राफ मी अगदी व्यवस्थित म्हटला. त्याच्यानंतर मी ब्लँक झाले आणि मग ती तार तुटते ना, तर मग मी आपली हसायला लागले कारण दुसरं काही मी करूच शकत नाही. मला स्वतःच इतकं हसू येतं की काय वेडी आहेस तू. आम्ही हसत हसत ते स्क्रिप्ट बघत बघत मी ते पूर्ण केलं ऑडिशन. तर मला वाटलं की हे काय आपलं काही सिलेक्शन होणार नाही, मी किती चुकले ह्याच्यात. पण सिद्धार्थच्या पत्नीनी गीतानी ते ऑडिशन पाहिलं आणि ती म्हणाली हीच ती मुलगी, हीच आपल्याला हवी आहे. म्हणजे चुकातूनच मला मिळालेले, म्हणजे चुकून ते स्क्रिप्ट नव्हतं माझ्या कॅरेक्टरचं, म्हणून मग मी मला मरिया मिळालं, आता चुकले म्हणून मला सुरभी मिळालं. कारण ती म्हणाली की सिद्धार्थजींचं कसं धीरगंभीर अशी पर्सनॅलिटी आहे, त्याला एक कॉन्ट्रास्ट म्हणून त्यांना एक अशी चुलबुली अशी मुलगी हवी. तेव्हा मी मुलगी होते आणि तर तसं माझं सिलेक्शन झालं सुरभीसाठी. अँड देन द जर्नी स्टार्टेड. 10 वर्ष मी सुरभी केलं आणि खूप फर्स्ट्स आहेत सुरभीमध्ये, कारण पहिला असा कार्यक्रम जो इन्फोटेनमेंट ह्या कॅटेगरीमध्ये बसणारा. मुलांनी चिक्कार पत्र लिहिली आणि मोठ्यांनी सुद्धा आशीर्वादाची चिक्कार पत्र आम्हाला लिहिली. इनफॅक्ट सुरभीमुळे कॉम्पिटिशन पोस्टकार्ड नावाची कॅटेगरी सुरू झाली. ते बिचारे अंधेरीचे पोस्ट ऑफिसवाले इतके थकायचे आमची पत्रं आणत आणत, गोण्या भरून पत्रं आमच्या ऑफिसमध्ये यायची लिटरली, आणि सगळी वाचली जायची आणि त्यांना ते रिस्पॉन्स म्हणून आमचं एक कार्ड दिलं जायचं. आणि त्याच्यात अर्थात कॉम्पिटिशनची वेगळी असायची आणि फॅन्सची वेगळी असं सिलेक्ट करून मग त्याच्यातलं मग त्या ते घमेला होता आमचा एक सुरभीचा, त्याचा मिक्स करू ना
आंब्याचा
बरोबर. तो आजही सिद्धार्थच्या घरी आहे. तुझ्याकडे काही लेटर्स आहेत का तेव्हाची काही? नाही बाई, माझ्याकडे नाही आहेत, ते सगळे सिद्धार्थजीच कडे आहेत. आणि आय डोंट थिंक की त्यांनी ती ठेवली असावी, कारण त्यावेळेला असं डिजिटल वगैरे त्याचं नव्हतं ना, सगळं तुम्ही फिजिकली कसं ठेवणार. आय मीन तुम्हाला ते राशीजचे टेप्स पण ठेवायचे का पत्र ठेवायचे, म्हणजे अगदीच इम्पॉसिबल.
पण मला अजूनही वाटतं की ईमेल्स आणि व्हॉट्सअप लिहिण्यामध्ये ती मजा नाही जी पत्र लिहिण्यामध्ये, यु नो, त्या ज्या भावना असायच्या, तो अगदी विनोद, तो जो पॉज असायचा त्या पत्रामधला सुद्धा, हे बोलताना माझ्या डोळ्यातून एक अश्रू निघत, हे देखील आपण लिहायचं ना, त्यात जी मजा होती ती आता मेल्स.
आजही ट्विटर काय फेसबुक काय अनेक मुलामुलींनी मला म्हटलंय की आम्ही तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे पण तुम्ही कधी वाचलंच नाही. तर मग मी खास त्यांना रिस्पॉन्ड करते की आता मी तुम्हाला उत्तर देते, त्या काळात नाही जमलं.
पण हाऊ स्वीट यार,
किती साऱ्या किती गोड आठवणी तुझ्याकडे.
आणि पहिल्यांदा मी ऍक्च्युली मुंबईच्या बाहेर परिवाराच्या शिवाय गेले फॉर सर्कस. आम्ही सर्कस बरोबरच हिंडलो, म्हणजे जिथे जिथे सर्कस गेली तिथे आम्ही गोव्याला, साताऱ्याला, रत्नागिरी, पुणे, असे 4 ठिकाणी आम्ही ट्रॅव्हल केलं, शूट केलं. आणि त्याच्यात अर्थात शाहरुख होता, वॉज ऑलरेडी सो पॉप्युलर विथ फौजी. बापरे, त्याला बघायला इतकी गर्दी व्हायची आमच्या शूटिंगला. हो, आणि नुक्कड गँग पण होती ना तिकडे, त्यामुळे देवर ऑल्सो व्हेरी पॉप्युलर, म्हणजे खूप गर्दी यायची आम्हाला बघायला आणि हे ते. त्यामुळे इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. विनोद प्रधान वॉज वन ऑफ द कॅमेरामन, त्यामुळे अशा लोकांबरोबर मला पहिल्या स्टेजला म्हणजे काम करायची संधी मिळाली. सो इट वॉज रिअली अ ह्यूज लर्निंग एक्सपिरियन्स अँड ऑल्सो डीलिंग विथ पीपल समाव. म्हणजे शाहरुख आणि माझ्यामध्ये नेहमी ते दिल्ली मुंबई असं खटके उडायचं.
ऍक्च्युली मला त्याच्यावर जायचं होतं की तू मराठी मुलगी, मराठी बॅकग्राऊंड घरामध्ये, मराठी दिसणारी मुलगी आणि तरी सुद्धा इतकी छान, इतक्या मोठ्या लेवलची हिंदी सिरियल करणं, सो हे कसं काय?
ऍक्च्युली डिफेन्स बॅकग्राऊंड ना, नेव्ही, तिकडे हिंदी खूप बोलली जाते. हा, म्हणजे इनफॅक्ट मराठीपेक्षा, म्हणून मी म्हटलं तुला डेस्डिमोना करता करताना मला मराठीत इनफॅक्ट सफाईवर काम करायला लागलं होतं. येस, त्यामुळे हिंदी माझी पहिल्यापासूनच चांगली होती. पण अर्थात डेफिनेटली लहेजा येतोच, थोडासा मराठी टच येतो. इनफॅक्ट अजीज अंकलनी मला सांगितलं होतं की तू जर तुझ्यात तो मराठी टच येतो तो कुठेतरी घालवला पाहिजे. तर तेव्हा रेखा साहेब म्हणून माझी को ऍक्ट्रेस होती, तर ती अत्यंत शुद्ध हिंदी बोलणारी होती. तर तिने अजीज अंकलला सांगितलं की ये कैसे हो गया, आप रेणुका को क्यों बता रहे हैं, उसका तो हिंदी बहुत ही अच्छी है, उसकी हिंदी शाहरुख की तो इतनी पंजाबियत है हिंदी में, आप दिल्ली टाइप की हिंदी बोलते हैं, उनको कुछ नहीं कहते आप. असं तिने खूपच दरडावून सांगितलं अजीज अंकलला. तर अजीज अंकल म्हणाले हां ये तो सच बात है. तर त्याच्यानंतर अजीज अंकलनी शाहरुखला पण सांगितलं की ये जो पंजाबी है आपकी हिंदी में वो उसके बारे में कुछ करो और आप प्रॅक्टिस करो, ये नाराज नहीं होता, नाराज होता है, आराम से नहीं होता है, आराम से होता है, असं त्यांनी त्यांना ट्रेनिंग. तर एक आमचा सीन होता, चर्चमधून मी बाहेर निघते आणि आमचं थोडंसं भांडण झालेलं असतं शेखरन आणि मारियाचं. तर तो शेखरन तिकडे उभा आहे अपॉलॉजाईज करायला. तर त्याचं वाक्य असं होतं की मारिया मारिया तो मुझसे नाराज हो ना. तर तो बिचारा नाराज आल्यामुळे तो ते नाराज नाही नाराज, नाराज नाही नाराज असं सगळं मनात ते असं बोलत होता. आणि मी चर्चमधून बाहेर येऊन चालत 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 त्याच्यापर्यंत पोचते आणि मग तो म्हणतो मारिया मारिया तू मुझसे नाराज नाही हो ना, असं त्याचं वाक्य होतं
शाहरुखचं.
हां, तर ते इतकं त्यांनी मनात नाराज नाही नाराज, नाराज नाही नाराज म्हटलं. त्याच्यासमोर मी पोचल्यानंतर तो म्हणाला मारिया मारिया तू मनार हो. मराठी हिंदी आणि पंजाबी हिंदीचा गोंधळ. पण ऑल इन गुड फेथ, मला वाटतं की असे लोक जेव्हा तुम्हाला काहीतरी सांगतात तेव्हा आपण त्याचं म्हणजे वाईट वाटून घ्यायला नको. तर त्यामुळे मला ते त्यांनी प्रोत्साहित केलं की थोडंसं माझ्या हिंदीवर काम करायला पाहिजे आणि ते सुरभीमध्ये किती कामी आलं बघ. 93.5 रेड एफएम बजाते रहो.